मत्तय अध्याय 26. मग असे झाले की येशूने ही सर्व वचने समाप्त केल्यावर आपल्या शिष्यास म्हटले,
तुम्हास ठाऊक आहे की 2 दिवसांनी वलांडण सण आहे आणि मनुष्याच्या पुत्राला वधस्तंभावर खेळविण्याकरता धरून देतील.
तेव्हा कैफा नामक प्रमुख याजकाच्या वाड्यात मुख्य याजक व लोकांचे वडील जन जमले आणि येशूला कपटाने धरून जीवे मारावे अशी त्यांनी मसलत केली.
परंतु लोकांमध्ये गडबड होऊ नये म्हणून हे सणात नको असे त्यांनी म्हटले.
तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी असता कोणी एक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याचकडे आली आणि तो भोजनास बसला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओती दिली. हे पाहून त्याचे शिष्य रागावून म्हणाले,
हा नाश कशाला केला? हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरिबास देता आले असते.
येशूने हे पाहून त्यास म्हटले,
या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले. गरीब नेहमी तुम्हाजवळ आहेत, परंतु मी तुम्हाजवळ नेहमी आहे असे नाही. हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतिले, हे माझ्या उत्तर कार्यासाठी केले. मी तुम्हास खचित सांगतो, सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवितील तेथे हिने जे केले आहे तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील.
तेव्हा यहुदा इस्करियोत नावाच्या 12 एकाने मुख्य याचकांकडे जाऊन म्हटले,
मी त्याला धरून तुमच्या स्वाधीन केले तर मला काय द्याल?
त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूकडे शिष्य येऊन म्हणाले,
आपणाकरिता वलांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?
त्याने म्हटले,
नगरात अमुक एका इस्माकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतो, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यांसहित तुझ्या इथे वलांडण सण करीतो.
मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वलांडणाची तयारी केली. संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यांसहित भोजनास बसला आणि ते भोजन करीत असता त्याने म्हटले,
मी तुम्हास खचित सांगतो, तुम्हातील एक जण मला धरून देईल.
तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागला,
प्रभूजी मी ऐकतो.
त्याने उत्तर दिले की,
ज्याने मजबरोबर ताटात हात घातला तोच मला धरून देईल. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा, परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या मनुष्याला धिक्कार असो. तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे होते.
तेव्हा त्याला धरून देणारा यहुदा याने विचारले,
गुरुजी मी आहे काय तो?
तो त्याला म्हणाला,
तू म्हटलेस तसेच.
मग ते भोजन करीत असता येशूने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले,
घ्या खा, हे माझे शरीर आहे.
आणि त्याने प्याला घेतला व ईशोपकार स्मरण करून तो त्यास दिला व म्हटले,
तुम्ही सर्व यातील प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी बहुतांकरिता ओतिले जात आहे. मी तुम्हास सांगतो की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हा बरोबर नवा पी पर्यंत इथून पुढे द्राक्षीचा हा उपज पिणारच नाही.
नंतर गीत गाऊन ते जैतुनांच्या डोंगरावर निघून गेले. तेव्हा येशू त्यास म्हणाला,
तुम्ही सर्व याच रात्री मजविषयी अडखळाल, कारण असे लिहिले आहे की मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल, परंतु उठल्यावर मी तुमच्या पूर्वी गालिलात जाईन.
पेत्राने त्याला उत्तर दिले की,
तुझ्याविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही.
येशूने त्याला म्हटले,
मी तुला खचित सांगतो की याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील.
पेत्र त्याला म्हणाला,
तुझबरोबर मला मरावे लागले तरी मी तुला नाकारणार नाहीच.
सर्व शिष्यांनीही तसेच म्हटले. नंतर येशू त्याचबरोबर गेतशेमाने या नावाच्या ठिकाणी आला आणि शिष्यास म्हणाला,
मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.
मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे पुत्र यास बरोबर घेतले आणि तो खिन्न व अति कष्टी होऊ लागला. तेव्हा त्याने त्यास म्हटले,
माझा जीव मरणप्राय अति खिन्न झाला आहे, तुम्ही इथे राहा व माझ्या बरोबर जागृत असा.
मग तो काहीसे पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली,
हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला मजवरून टळून जाओ, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला,
काय घटकाभरही माझ्या बरोबर तुमच्याने जागवत नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे.
आणखी त्याने दुसऱ्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली,
हे माझ्या बापा, हे प्याला वाचून टळून जात नसले तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहेत असे पाहिले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. नंतर त्यास सोडून पुन्हा जाऊन त्याने तिसऱ्यांदा तेच शब्द म्हणून प्रार्थना केली आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यास म्हणाला,
आता झोप व विसावा घ्या, पहा घटका जवळ आली आहे आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ, पहा मला धरून देणारा जवळ आला आहे.
तो बोलत आहे इतक्यात पहा बारातील एक जो यहुदा तो आला आणि त्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील याच कडला मोठा समुदाय तरवारी व सोटे घेऊन आला. त्याला धरून देणारा याने त्यास अशी खूण सांगून ठेवली होती की,
मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा.
मग त्याने लागलीच येशू जवळ येऊन,
गुरुजी सलाम,
असे म्हणून त्याची पुष्कळ चुंबने घेतली. येशूने त्याला म्हटले,
गड्या ज्या करिता आलास ते कर.
तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला धरिले. मग पहा येशू बरोबर जे होते त्यातून एकाने हात लांब करून आपली तलवार उपसली व प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान कापून टाकला. तेव्हा येशू त्याला म्हणाला,
तू आपली तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्वजण तलवारीने नाश पावतील. मला आपल्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आता तो मला देवदूतांच्या 12 सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही, असे तुला वाटते काय? ऐरवी असे झाले पाहिजे हे म्हणणारे शास्त्र लेख कसे पूर्ण व्हावे?
त्या समयी येशू लोकसमुदायास म्हणाला,
जसे लुटारूवर तरवारी व सोटे घेऊन जावे तसे तुम्ही मला धरावयास बाहेर आला काय? मी प्रतिदिवशी मंदिरात बसून शिक्षण देत असे तरी तुम्ही मला धरिले नाही, पण संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले.
इतक्यात सर्व शिष्य त्याला सोडून पळाले. मग येशूला धरणाऱ्यांनी त्याला प्रमुख याजक कैफा याच्या घरी शास्त्री व वडील जमले होते तेथे नेले. पेत्र तर प्रमुख याजकाच्या वाड्यापर्यंत दुरून त्याच्या मागे मागे चालत गेला व आज जाऊन त्याचा शेवट काय होतो हे पहावयास कामदारांमध्ये बसला. मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा यांनी येशूला जीवे मारावे ह्या हेतूने त्याचविरुद्ध खोटी साक्ष मिळावी म्हणून शोध केला आणि बहुत खोटे साक्षी आले असताही ती त्यास मिळाली नाही. तरी शेवटी दोघे जण येऊन म्हणाले की,
देवाचे मंदिर मोडावयास व 3 दिवसात ते बांधावयास मी समर्थ आहे, असे याने म्हटले.
तेव्हा प्रमुख याजक उठून त्याला म्हणाला,
तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्या विरुद्ध कशी साक्ष देतात?
तथापि येशू उगाच राहिला. यावरून प्रमुख याजकाने त्याला म्हटले,
मी तुला जिवंत देवाची शपथ घालून विचारितो की देवाचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस की नाहीस हे आम्हा सांग.
येशू त्याला म्हणाला,
तू म्हटलेस तसेच, आणखी मी तुम्हा सांगतो, यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पहाल.
तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले,
याने दुर्भाषण केले आहे, आम्हास आणखी साक्षीदार कशास पाहिजेत? पहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे, तुम्हास कसे वाटते?
त्यांनी उत्तर दिले की
हा मरणदंडास पात्र आहे.
तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारिले आणि कोणी त्याला चपडाका मारून म्हटले,
अरे ख्रिस्ता, आम्हा बरोबर अंतर्ज्ञानाने बोल, तुला कोणी मारिले?
इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता. तेव्हा एक दासी त्याचकडे येऊन म्हणाली,
तू ही गालिलकर येशू बरोबर होतास?
तो सर्वांच्या समोर नाकारून बोलला,
तू जे म्हणतेस ते मला ठाऊक नाही.
मग तो बाहेर देवडीवर गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथल्या लोकांस म्हटले,
हा ही नासोरी येशू बरोबर होता.
पुन्हा तो शपथ वाहून नाकारून बोलला की
मी त्या मनुष्याला ओळखत नाही.
नंतर काही वेळाने तेथे उभे राहणारे लोक जवळ येऊन पेत्राला म्हणाले,
खरोखर तूही त्यातला आहेस, कारण तुझ्या बोलण्यावरून तू कोण आहेस हे दिसून येते.
तेव्हा तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला की
मी त्या मनुष्याला ओळखत नाही.
इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा
कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील,
असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.